अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
श्रोतेहो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोतेहो, महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये अनेक संस्था विविध प्रकारचं कार्य करत असतात। यामध्ये सामाजिक उपक्रम आहे, साहित्यविषयक उपक्रम आहेत, काही महिला मंडळं कार्यरत आहेत आणि या सगळ्या मंडळांचा उद्देश एकच असतो की सगळ्यांना एकत्र आणून विविध उपक्रमाद्वारे आपल्या संस्कृतीचं संवर्धन करणं, तसंच विविध उपक्रमाद्वारे सामाजिक आपली बांधिलकी जपणं हे देखील एक काम असतं। राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी तालुका जिल्हा बेळगाव इथले अध्यक्ष यल्लप्पा नाईक सर आज आपल्याकडे आलेले आहेत। सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
नमस्कार।
सर, राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था या संस्थेची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली आणि तिची एकंदरीतच माहिती किंवा इतिहास हा आम्हाला थोडक्यात सांगा।
आमच्या संस्थेचं नावच मुळात महात्मा गांधी हा हेतूच असा आहे की महात्मा गांधीजींचे विचार जे आहेत खेड्याकडे चला, ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगार श्रमदानातून आणि कष्ट याच हेतून आम्ही जेव्हा एकत्र आमच्या समविचारी एकत्र सगळे बसलो 5 नोव्हेंबर 2018 रोजी या संस्थेची आम्ही स्थापना केली। बेळगाव हे मोठं शहर आहे पण बेळगाव पासून 20 किलोमीटर वरती बेळगाव पश्चिम भाग आम्ही म्हणतो या ग्रामीण भागामध्ये एक छोट्याशा खेड्यामध्ये आम्ही ही एक सामाजिक संस्था आम्ही स्थापन केली। स्वतः मला सांगायला आनंद होतो की मी स्वतः सेवानिवृत्त शिक्षक आहे, 40 वर्ष सामाजिक कार्यामध्ये विविध उपक्रम आम्ही राबवतो आणि माझ्या मित्रांना कावळेवडीमध्ये मी जेव्हा निवृत्त होऊन आलो आणि मग गावाची कुठेतरी एक नाळ जोडावी आणि या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची समाजाची कुठेतरी काही चांगले उपक्रम राबावे, त्यांना उद्बोधन अशा प्रकारचं काही कार्य व्हावं या हेतून आम्ही ती संस्था बेळगावला रजिस्टर केली आणि ग्रामीण भागामध्ये कार्य करणे हाच एक हेतू ठेवून विशेषतः 865 ग्रामीण भागातील ही जी गावं जी आहेत, सीमा भाग आम्ही म्हणतो 865 खेड्यातील हे एक कावळी गाव आहे। जवळपास गावात 100% लोक मराठी भाषिक आहेत। बेळगाव पश्चिम भागातील एक छोटस खेड कावळेवडीच्या 2 किलोमीटर अंतरावरती महाराष्ट्र हद्द लागते, अतिशय निसर्गरम्य अशा प्रकारच्या या गावामध्ये अनेक विद्यार्थी इंजिनियर झालेले आहेत, काही नोकरी निमित्त पुण्याला गेलेले आहेत आणि बेळगाव इथेच या विद्यार्थ्यांचं शिक्षण इथं झालेलं आहे।
सर, तुम्ही म्हणालात की ही संस्था वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आली, तर कोणते सामाजिक उपक्रम आपली संस्था राबवते आणि त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग असतो? म्हणजे युवकाचा तर असतोच पण त्यामध्ये आणखीन महिला वर्ग किंवा लहान मुलं यांचा देखील समावेश असतो का आणि कानडी लोकांचा देखील समावेश असतो का?
हा, इथं मला 100% मराठी भाषिक असल्यामुळे कानडी लोक इथं नाही आहेत, संपूर्ण मराठी भाषिकच लोक इथं आहेत। विशेषतः स्त्रियांचं आरोग्य त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करणे, तज्ज्ञ डॉक्टर वगैरे बोलावून आम्ही मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे, पर्यावरण संवर्धन कसं करावं, स्वच्छतेचं महत्व पटवून देणे, प्लास्टिक जे आहे ते मुक्त करणे, अशा प्रकारचे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत। आणि बालकांच्यासाठी छोटासा कार्यक्रम म्हणजे जेव्हा आम्ही किल्ले जे आहेत, किल्ले मुलं जी बांधतात आणि त्याला एक प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून किल्ला स्पर्धा वगैरे आम्ही आयोजित करतो आणि त्यांच्यासाठी एक विशेष म्हणजे मॅराथॉन स्पर्धा आम्ही घेतो खेळासाठी, तर जवळजवळ 200 ते 300 विद्यार्थी या परिसरातील सहभाग मुलं घेत असतात। हेतू एवढाच आहे की आरोग्य, त्याचबरोबर संवर्धन आणि विशेष म्हणजे शेतीसाठी सुद्धा आम्ही एक चांगल्या प्रकारचे एक मार्गदर्शक आम्ही बोलवलेले होते ग्रामीण भागातील असल्यामुळं, आणि जे कॉलेजची जी मुलं जी आहेत त्या कॉलेजच्या मुलासाठी भविष्यात पुढे त्यांनी काय करावं त्याच्यासाठीही आम्ही तज्ज्ञ मार्गदर्शना आणून आम्ही शिबिर वगैरे आयोजित केलेलं आहे.
हो सर, आताच आपण म्हणाला आपण शिबिर आयोजित करतात तर कोणकोणते उपक्रम भविष्यात करण्याचा आपला मानस आहे?
आता विशेष म्हणजे या कावळेवडी गावच्या परिसराच्या बाजूला बिजगरणी, दळवट्टी, कर्ले, बेळगुंदी, रापोस्कोप ही इत्यादी गावं या ठिकाणी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही हेतूच असा आमचा होता की सुरुवातीला आम्ही पुस्तकं काही देणगीदारांकडून गोळा केली. जवळजवळ 1500 पुस्तकं आता आमच्याकडे आहेत, कारण पुस्तकं वाचली जावीत. महात्मा गांधींचं पुस्तक वाचलं जावं, साने गुरुजींचं पुस्तक वाचलं जावं, विवेकानंद वाचला जावा, शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचली जावीत. आणि पुस्तकातूनच ह्या ग्रंथसंपदेतून उद्याचा विद्यार्थी हा तरुण युवक युवती घडतील या हेतूनच आम्ही, आणि शाळामध्ये आम्ही जवळ 100-200 पुस्तकं आम्ही साने गुरुजींचे जे श्यामची आई आहे ही पुस्तकं आम्ही घेतलेली होती. आणि पूर्ण ग्रामीण भागातील 10-15 शाळांमध्ये स्वतः आमचे कार्यकर्ते जाऊन आम्ही ती पुस्तकं दिलेली होती आणि फार चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळाला. ती पुस्तकं आम्ही दिली, वि.स. खांडेकरांचे काही कथासंग्रह आम्ही दिलेले होते आणि त्यातून त्या स्पर्धा आम्ही घेतल्या. ती पुस्तकासाठी 15 दिवस त्यांना आम्ही वेळ दिलेला होता.
सर, हे जे उपक्रम आपण राबवतात तर महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांकडून देखील काही प्रतिसाद आपल्याला चांगला प्रकारे लाभतो का? म्हणजे ते काही निधी देतात, पुस्तकं देतात किंवा समाज उपयोगी कार्यक्रमात आपल्या सहभागी होतात का?
हो, महत्वाचा आमचा आधारस्तंभच आहे. कारण एखादा असं कार्य करायचं म्हटलं म्हणजे महत्वाचं म्हणजे आर्थिक आहे, वेळ देणं महत्वाचं आहे. आता ह्या धकाधकीच्या युगात पहिला वेळ देणं महत्वाचं आहे, सामाजिक कार्याची आवड असणं पहिला महत्वाचं आहे, आणि त्याच्यातला महत्वाचा जो मुख्य हेतू जो आहे तो म्हणजे आर्थिक आर्थिक गोळा करणं. मराठी भाषा विकास संस्था मुंबई या संस्थेनं ही आमची एक आधारस्तंभच आहे. सहज बेळगावला गेलो होतो, माझे महापौर माझेच मार्गदर्शक मानोजराव आस्तेकर साहेबांनी मला विनंती केली. सर म्हणा लागले की तुमचं कार्य मी वर्तमानपत्रामधून आम्ही वाचतो, तुमचं कार्य चांगलं आहे, तर मराठी विकास संस्थेला तुम्ही अर्ज करा, तुम्हाला त्या संस्थेकडून तुम्हाला अनुदान मिळेल आणि त्या अनुदानातून तुम्हाला पुढे प्रोत्साहन विविध कार्यक्रम करायला. आणि विशेष मला अभिमान वाटतो ग्रामीण भागामध्ये असून सुद्धा आम्हाला गेली 2 वर्ष मराठी भाषा विकास संस्था मुंबईकडून आम्हाला 2 लाखाचं अनुदान मिळतं. या अनुदानातूनच गेल्या वर्षीच आम्ही सांगलीचे आमचे कथाकार रवी राजमाने म्हणून सांगलीचे आलेले होते. कथा कशी लिहावी, काव्यरचना कशी लिहावी, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार सर हलकर्णी कॉलेजचे प्राध्यापक त्यांना आम्ही प्रचारण केलेलं होतं. विशेषतः सावंतवाडीतील माझे काही मित्रमंडळी जे होते तेही या ठिकाणी बेळगावला आलेले होते, जेणेकरून काव्यलेखन कशा प्रकारचं आहे, निबंध लेखन कशा प्रकारचं केलं जावं, कविता कशी स्फूर्ती कशी लिहिली जाते, वाचन का करावं, पुस्तकाचं महत्व काय आहे, वाचनाचं महत्व काय आहे, माणूस कसा घडतो यावरती व्याख्यानं अतिशय चांगल्या प्रकारची आम्ही केली. आणि या अनुदान मिळाल्यामुळे जे सांगली इस्लामपूर 200-300 किलोमीटर वरून आलेले हे जे मान्यवर आहेत साहित्यिक आहेत या साहित्यिकांचं मार्गदर्शन किंवा त्या साहित्यिकांना मानधन देण्याचं हे खऱ्या अर्थानं या अनुदानातून आम्हाला सोपं झालेलं आहे. आणि आम्हाला आनंद वाटतो की हे आर्थिक सहकार्य लाभत असल्यामुळेच भविष्यातही आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवू शकतो अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे.
सर, आता हे जे उपक्रम असतात तर या उपक्रमांसाठी महाराष्ट्रातील किंवा कर्नाटकातील काही नामांकित साहित्यिक, समाज सेवा करणारे गायक, वादक, चित्रपट सृष्टीतील नामांकित अशा कोणी भेटी दिल्या आहे का आणि एखादा अभिप्राय त्यांनी चांगल्या प्रकारे व्यक्त केला आहे का? तर त्याची काही छान आठवण असेल तर ती या प्रसंगी आपण जरा सांगा.
बेळगाव चन्नम्मा विद्यापीठ म्हणून आहे, चन्नम्मा युनिव्हर्सिटी. प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड मोठे साहित्यिक आहेत. त्याचबरोबर आमचे अण्णा आम्ही म्हणतो शिवाजी कागणीकर, की जवळपास 2 लाख त्यांच्या त्या परिसरामध्ये त्यांनी झाडं बी लावलेली आहे, त्याला डॉक्टरेट सुद्धा ही पदवी मिळालेली आहे. ते स्वतः आमच्या गावाला त्यांनी भेट दिलेली आहे. आम्ही जवळजवळ 1000 झाडं आम्ही आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीला आम्ही दिलेली होती. वनस्पती काजूचं झाड असेल, आंबा झाड असेल, जांभूळ झाड जे होतं, आणि स्वतः कागणीकर सर त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी आमच्या गावाला येऊन तिथं प्रत्येकाला ते नारळाचं झाड होतं अशा प्रकारे ती दिलेली होती. त्याचबरोबर विनोद गायकवाड सर या संस्थेचं उद्घाटन जे होतं ते विनोद गायकवाड सरांनी केलेलं होतं. त्याचबरोबर येथील जी लोकमान्य संस्था जी आहे, मोठी संस्था जी आहे, लोकमान्य संस्थेचे कैलासवासी अशोक यारगी, यारगी सरांनी स्वतः येतानाही जेव्हा आमच्या आम्हाला भेट द्यायला म्हणून आले, 100 पुस्तकं सोबत घेऊन आलेले होते. आम्हाला अपेक्षाही नव्हती. त्याचबरोबर एक साहित्यिक इथे चंदगड तालुक्यातील माझे मित्र आहेत विजय कुमार दळवी म्हणून, पत्रकार आहेत तरुण भारतचे, ते स्वतः काही पुस्तकं घेऊन आलेले होते आणि त्यांना अतिशय समाधान वाटलं. आणि त्याच वेळेस मालोजीराव अस्तेकर साहेबांनी मला ते स्वतः येऊन भेटलेले होते. जेव्हा आम्ही कवी संमेलन घेतलेलं होतं, कवी संमेलनाचं अध्यक्षपदच मालोजीराव अस्तेकर साहेबांनी या ठिकाणी भूषवलेलं होतं. ही जी मंडळी जी आहे बेळगाव पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कावळेवडीमध्ये आम्ही ही कार्यक्रम घेतो. तिथं जवळपास एक आमचं बेळगुंदी गाव आहे, तिथं हे कार्यक्रम आमचे जे होता त्यांचा एक सभागृह चांगल्या प्रकारचा आहे. त्याचबरोबर बिजगरणी हायस्कूल म्हणून जे आहे ते बिजगरणी हायस्कूलचे संस्थाचालक आम्हाला अशा उपक्रमासाठी, निबंध स्पर्धा घेण्यासाठी किंवा कथाकथन स्पर्धेसाठी जागा उपलब्ध करून देतात. एवढंच वाटतं की आमची स्वतःची इमारत नाही. आम्ही मालोजीराव अस्तेकर सरांना परवा मी बोललो होतो, तर म्हणा लागले काही सरांनी 2 वर्ष बघू आपण, पण आज एक आहे आमच्याकडे 2 गुंठा जागा स्वतःची, माझी स्वतःची 2 गुंठा जागा आहे. मी माझ्या सहकाऱ्यांनाही गावकऱ्यांनाही सांगितलेलं आहे की माझी 2 गुंठे जागा मी ह्या सामाजिक संस्थेसाठी द्यायला मी तयार आहे.
सर आपण म्हणालात की सामाजिक संस्थेचे हे जे उपक्रम आहे याला जागा अपुरी पडते आणि निधी देखील अपुऱ्या पडतच असेल, कारण एवढे मोठे उपक्रम जर राबवायचे तर मग यासाठी जो निधी उभारण्यासाठी काही विशेष प्रयत्न आपल्याकडून केले गेलेत का?
हो, माझा काही मित्र परिवार जो आहे त्यावेळेस आम्ही एखादा उपक्रम राबवणार आहोत म्हणून त्यांच्याकडे आम्ही बोलतो. मला प्रामुख्याने उल्लेख इथं करावाचा लागेल की आमच्या संस्थेचे जो उपाध्यक्ष ऍडव्होकेट नांबरे मोरे म्हणून जे आहेत, त्यांनी सुरुवातीला अशी कल्पना झाल्याबरोबर स्वतःकडचे त्यांनी 5,000 रुपये दिले. गावातील आमचे एक प्रगतशील शेतकरी आहेत यशवंतराव मोरे म्हणून, त्यांचा मुलगा इंजिनियर आहे बेळगावला, त्यांनी 5,000 रुपये. मी स्वतः या ठिकाणी 5 ते 10,000 रुपये दरवर्षी मी या संस्थेसाठी माझा वैयक्तिक खर्च करतो. माझे सचिव इथं पत्रकार आहेत सतीश जाधव, काही मित्रांना आम्ही विनंती केली. आमचे एक गावकरीच पुण्याला आमचा भामांना मोरे म्हणून जे आहेत त्यांनी कपाट आम्हाला भेट दिली. आमचे एक सतीश पाटील म्हणून आहेत, त्यांनी एका बँकेद्वारे आम्हाला कपाट भेट म्हणून दिलेला आहे. की अशा चांगल्या कार्यासाठी समाजातून देणगी मिळू शकते, आपण फक्त त्या लोकांना प्रामाणिकपणे हे असणं हे फार महत्वाचं आहे. आम्ही विशेष आणखीन विद्यार्थ्यांच्यासाठी काही स्टेशनरी सुद्धा देतो, फाईल असतील, वह्या असतील, पेन असेल, याही आम्ही 2 वर्ष तो चांगल्या प्रकारचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे.
हो सर, खूपच छान प्रगती ही सगळी आहे. आज आपण इथं आलात आणि आमच्याशी सुसंवाद साधलात. श्रोते हो, आज राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी तालुका जिल्हा बेळगाव इथले अध्यक्ष यल्लप्पा नाईक सर आज आपल्याकडे आले, त्यांनी आमच्याशी सुसंवाद साधलात. सर आपले खूप खूप मी आभार व्यक्त करते.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratichai210@gmail.com. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या मुलाखती या महाराष्ट्र शासनाच्या www.maratichai.gov.in या संकेतस्थळावर आपण पुन्हा पुन्हा ऐकू शकाल. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात अभिजात
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली।